सुपर इट्स 93.5 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत टॉक टाइम मध्ये. ओके सो कब किसका दिन आएगा यू नेवर नो, कब किसकी चांदी होगी यू नेवर नो. और फिलहाल ओटीटी प्लॅटफॉर्म बड़े जोरों शोरों से चल रहा है, म्हणजे एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढच्या काही महिन्यात 17 चित्रपट रिलीज होणार आहेत. म्हणजे विचार करा, एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर वेगवेगळे चित्रपट, वेब सिरीज आणि जे बनले होते थिएटरसाठी ॲक्च्युली ते सुद्धा रिलीज होतात. यामध्ये अगदी अमिताभ बच्चनपासून तर अगदी नवीन नवीन कलाकार सगळ्यांचे चित्रपट आहेत. सो एक बात हमेशा दिमाग में रखना, सो बी रेडी, एंटरटेनमेंट जरूरी है, वो हमें मिलता रहेगा फिर वो कैसे भी मिले, है ना. और इसीलिए सुपरहिट गाने, जी हाँ, वो तो भी पार्ट है एंटरटेनमेंट का, अभी के अभी आपके लिए 93.5 फैरेड एफएम बजाते रहो.